दानियल अध्याय 6। दारयावेश राजा ने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमिले, त्याचवर 3 अध्यक्ष नेमिले। दानियल त्यापैकी एक होता। राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी आपला हिशोब त्या तिघास द्यावा असे ठरविले। दानियल त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता। त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता। असे असता राज्यकारभारासंबंधाने दानियेला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालविला, पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या ठाई काही चूक किंवा अपराध सापडला नाही। तेव्हा ती मनुष्य म्हणाली, या दानियेला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल। मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, दारयावेश महाराज चिरायू असा। राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरविली जावी की हे राजा, 30 दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्या सिंहाच्या गुहेत टाकावे। तर महाराज, ही द्वाही मंजूर करा, फरमानावर सही करा, म्हणजे मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटावयाचा नाही। तेव्हा दारयावेश राजाने फरमानावर व द्वाहीवर सही केली। ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला। त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या। त्याने आपल्या नित्य क्रमाप्रमाणे दिवसातून 3 गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला। त्यावेळी ती मनुष्य जमावाने आली। तो दानियल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले। तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरविलेल्या द्वाहीविषयी त्यास म्हणाले, महाराज, 30 दिवसपर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरविली ना? राजाने उत्तर दिले की, मेदी व पारसी यांच्या न पालटणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरविले आहे। तेव्हा ते राजास म्हणाले, महाराज, पकडून आणलेल्या यहुद्यांपैकी तो दानियल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानित नाही, तर तो नित्य 3 प्रार्थना करीतो। हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला आणि दानियेलाचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला। त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला। मग ती मनुष्य राजाकडे जमावाने आली व त्याला म्हणाली, हे राजा, हे लक्षात आण, मेदी व पारसी यांचा असा शिरस्ता आहे की राजाने केलेल्या द्वाह्या किंवा नियम पालटता येत नाहीत। त्यावर राजाज्ञेवरून दानियेलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकिले। राजा दानियेलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडविल। त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेविली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला, तो अशासाठी की दानियेलाच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये। नंतर राजा आपल्या महालात गेला। त्याने ती रात्र उपाशीच काढली, त्याच्या समोर वाद्ये आणली नाहीत, त्याची झोप उडाली। मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला। तो गुहेजवळ दानियेलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करीतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? दानियेल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत। त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही। तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियेलास गुहेतून बाहेर काढा। त्यास गुहेतून बाहेर काढिले, तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता। तेव्हा ज्या मनुष्यांनी दानियेलावर आरोप आणला होता त्यास राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यास व त्यांच्या बायका मुलास सिंहाच्या गुहेत टाकिले। तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला। मग पृथ्वीवरील सर्व लोकास, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकास दार्यावेश राजाने असे लिहून कळविले की तुमचे कल्याण असो, मी फरमावितो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानियेलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे, त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे। ज्याने दानियेला सिंहांच्या पंजातून सोडविले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे। तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडविणारा आहे। हा दानियेल दार्यावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी याच्या कारकिर्दीत भाग्यास चढला।